आजचे दैनिक सुभक्ती परबोध 1 मे. घाणेरडी वस्त्रे आता नाही. आम्ही सगळे अशुद्ध मनासारखे झालो आहोत. आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. यशया 64:6. हे सत्य आहे की देवाचे नियमशास्त्र पाळण्यात झालेली उणीव त्याच्या परिपूर्ण पावित्र्याला असंतुष्ट करते व आपल्याला न्यायदंडास पात्र ठरते. कारण देव कोणत्याच पापाकडे कृपेने पाहू शकत नाही. हबक्कूक 1:13, याकूब 2:10-11. परंतु जुन्या करारामध्ये व्यक्तीचा नाश ह्यामुळे होत नसे की तो पाप विरहित परिपूर्णता प्राप्त करू शकत नसे. त्यांचा नाश ह्यामुळे होत असे की ते देवाच्या दयेच्या अभिवचनावर विश्वास ठेवण्यात अपयशी ठरत असे. विशेषतः ही आशा धरून राहण्यास की एक दिवशी देव त्यांना एक तारण करता देईल जो त्याच्या लोकांकरिता सिद्ध असे नीतिमत्व होईल. परमेश्वर आमची नीतिमत्ता. यिर्मयाह 23:6 आणि 33:16. जुन्या करारातील पवित्र जनांना ठाऊक होते की त्यांचे तारण अशा प्रकारेच होणार होते. आणि विश्वास हा आज्ञापालनाची गुरु किल्ली होती आणि आज्ञापालन हा त्यांच्या ह्याच विश्वासाचा पुरावा होता. ही गोष्ट खूप गोंधळात टाकणारी आहे. जेव्हा लोक म्हणतात की केवळ ख्रिस्ताकडून प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वालाच मोल आहे, हे खरे आहे की आपले नीतिमान ठरवले जाणे आपल्या नीतिमत्वावर अवलंबून नसते. आत्म्याद्वारे देव केलेल्या विश्वासाद्वारे नीतिमान बनणे देखील नीतिमत्व केवळ ख्रिस्ताद्वारे आपल्याला प्राप्त होते. पण लोक काही वेळा अविचाराने मनुष्याच्या सर्व नीतिमत्वाला तुच्छतापूर्वक पाहतात, जसे की आपल्यामध्ये कोणत्याच नीतिमत्वाचे कार्य झाले नाही, ज्याच्यामुळे देवाला संतोष प्राप्त झाला नाही. परंतु असे म्हणणे उपयोगाचे नाही. ते नेहमी यशया 64:6 संदर्भ देतात, ज्यामध्ये आपली धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी आहेत असे सांगितले आहे. पण यशया 64:6 संदर्भ पाहता देवाच्या लोकांची सर्व धर्मकृत्य देव स्वीकारत नाही असे नाही. यशया अशा लोकांबद्दल बोलत आहे ज्यांचे नीतिमत्व ढोंगीपणाचे आहे. ते खरे नीतिमत्व नाही. या वचनाच्या आधीच्या वचनामध्ये यशया म्हणतो, जे आवडीने धर्माचरण करतात त्यांना तू भेट देतोस. यशया 64:5. हे निर्विवाद सत्य आहे की येशूच्या क्रूसापूर्वी आणि नंतर देवाच्या कोणत्याच लोकांचा स्वीकार पवित्र देवाच्या पुढे झाला नसता जर त्यांच्याकडे ख्रिस्ताचे नीतिमत्व नसते. रोमकरासपत्र 5:19, 1 Cor 1:30, 2 Cor 5:21. हे खरे आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की देव त्या नीतिमान ठरलेल्या लोकांमध्ये नीतिमत्वाचे कार्य करत नाही. जे परिपूर्ण नसले तरी घाणेरड्या वस्त्रासारखे नाही. खरे पाहता तो त्यांच्यामध्ये नीतिमत्व निर्माण करतो आणि हे नीतिमत्व देवासाठी मौल्यवान आहे. आपल्याला नीतिमान ठरवण्याकरिता नाही, कारण आपण केवळ ख्रिस्ताद्वारेच नीतिमान ठरतो. तर आपण विश्वासाने नीतिमान ठरलेली देवाची लेकरे आहे याचा पुरावा म्हणू. आणि याचकरिता पॉल प्रार्थना करतो आणि आपण देखील हीच प्रार्थना केली पाहिजे, जी त्याने फिलिपे खरासपत्र 1:10-11 केली. असे की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.